करिंथकरास पहिले पत्र अध्याय 10. बंधूनो, तुम्हास हे माहीत असावे असे मला वाटते की आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते, ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरूप पार गेले. मोशेचे अनुयायी म्हणून त्या सर्वांचा मेघात व समुद्रात बाप्तिस्मा झाला. त्यांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले व ते एकच आत्मिक पेय प्याले, कारण ते त्याच्या मागून चालणाऱ्या खडकातून पित होते आणि तो खडक ख्रिस्त होता. परंतु देव त्यांच्यातील पुष्कळ लोकाविषयी आनंदी नव्हता आणि त्यांची प्रीती अरण्यात पसरली होती. आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टीची अपेक्षा केली त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये. त्यांच्यापैकी काही जण मूर्तीपूजक होते, तसे होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते मूर्तीसमोर शरीर संबंधाच्या हेतूने नाच करण्यासाठी उठले. ज्याप्रमाणे त्यांच्यातील काही जणांनी केले तसे व्यभिचार आपण करू नये. त्याचा परिणाम असा झाला की एका दिवसात 23,000 लोक मरण पावले. आणि त्यांच्यातील काही जणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की ते सापाकडून मारले गेले. कुरकुर करू नका ज्याप्रमाणे त्यांच्यातील काही जणांनी केली. याचा परिणाम असा झाला की ते मृत्यूदूताकडून मारले गेले. या गोष्टी त्यांच्या बाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात. म्हणून मी खंबीरपणे उभा आहे, असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे. जे मनुष्यास सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हास घेरले नाही, परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हास सहन करता येते त्या पलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही, परंतु त्या परीक्षेबरोबर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करेल, म्हणजे तुम्हास सहन करणे शक्य होईल. तेव्हा माझ्या प्रियानो, मूर्तीपूजा टाळा. मी तुमच्याशी बुद्धिमान लोक समजून बोलत आहे. मी काय बोलत आहे याचा तुम्हीच न्याय करा. जो आशीर्वादाचा प्याला आम्ही आशीर्वाद करण्यास सांगतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. देहासंबंधाने इस्रायल राष्ट्राकडे पहा. जे अर्पण केलेले खातात ते वेदीचे भागीदार आहेत, नाही का? तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे? नाही. परंतु उलट माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे आपण देवरहित परराष्ट्रीय लोक करतात ते अर्पण भूतांना करतात, देवाला करीत नाहीत. आणि तुम्ही भूताचे भागीदार व्हावे असे मला वाटत नाही. तुम्ही देवाचा आणि भूताचाही असे दोन्ही प्याले पिऊ शकत नाही. तुम्ही प्रभूच्या मेजाचे आणि भूताच्या मेजाचे भागीदार होऊ शकत नाही. आपण प्रभूला ईर्ष्येस पेटवण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही. तुमचे स्वातंत्र्य देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा. काही करण्यास आम्ही मुक्त आहोत पण सर्वच हितकारक नाही. आम्ही काहीही करण्यास मुक्त आहोत परंतु सर्व गोष्टी लोकांस सामर्थ्ययुक्त होण्यास मदत करीत नाहीत. कोणीही स्वतःचे हित पाहू नये तर दुसऱ्याचेही पाहावे. मासांच्या बाजारात जे मांस विकले जाते ते कोणतेही मांस खा. विवेक भावाला त्या मांसाविषयीचे कोणतेही प्रश्न न विचारता खा, कारण ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही प्रभूचे आहे. विश्वास न ठेवणाऱ्यापैकी जर कोणी तुम्हास जेवायस बोलवले आणि तुम्हास जावयाचे वाटले तर विवेक भावाने कोणतेही प्रश्न न विचारता तुमच्या पुढे वाढलेले सर्व खा. परंतु जर कोणी तुम्हास सांगितले हे मांस यज्ञात देवाला अर्पिलेले होते तर विवेक भावासाठी किंवा ज्या मनुष्याने सांगितले त्याच्यासाठी खाऊ नका. आणि जेव्हा मी विवेक म्हणतो तो स्वतःचा असे मी म्हणत नाही तर इतरांचा. आणि हेच फक्त एक कारण आहे, कारण माझ्या स्वातंत्र्याचा इतरांच्या सदसद विवेकबुद्धीने न्याय का व्हावा? जर मी आभारपूर्वक अन्न खातो तर माझी निंदा होऊ नये, कारण या गोष्टीबद्दल देवाला मी धन्यवाद देतो. म्हणून खाताना पिताना किंवा काहीही करताना सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा. यहुदी लोक ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडकळण होऊ नका. जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे न पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो, यासाठी की त्यांचे तारण व्हावे.